चीनीमंडी.com पॉडकास्ट।
औरंगाबाद मालगाडीनं मजुरांना उडवलं, 16 जणांचा मृत्यू। महाराष्ट्रातील औरंगाबाद इथं एका मोठ्या अपघाताची घटना घडली आहे। इथं रेल्वेच्या रुळावर प्रवासी मजुरांना मालगाडीनं उडवलं। औरंगाबाद येथील जालना रेल्वे लाईनजवळ ही दुर्घटना घडली। यामध्ये 16 मजुरांचा मृत्यू झाला, तसंच इतर मजूर जखमी आहेत। ही दुर्घटना औरंगाबाद जालना रेल्वे लाईनवर शुक्रवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान झाली। रेल्वे मंत्र्यांनी या घटनेच्या तपासणीचे आदेश दिले आहेत। हे सर्व प्रवासी मजूर पायी आपल्या घरी चालले होते, या दरम्यान ही घटना झाली। दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी होते। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृत मजुरांच्या कुटुंबाला 5-5 लाख देण्याची घोषणा केली आहे। त्यांनी रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून जखमींना सहकार्य करण्यास सांगितलं आहे। दक्षिण सेंट्रल रेल्वे चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर यांनी सांगितलं की औरंगाबादमध्ये करमाडजवळ एक दुर्घटना घडली, जिथं मालगाडीचा एक रिकामी डबा काही लोकांवर चढला। RPF आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत। भारतीय रेल्वेकडून या दुर्घटनेबाबत सांगितलं आहे की औरंगाबाद इथून अनेक मजूर पायी प्रवास करून येत होते। काही किलोमीटर चालल्यानंतर हे लोक रुळावर आराम करण्यासाठी थांबले, त्याचवेळी मालगाडी आली आणि अनेक मजूर गाडीखाली आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील औरंगाबादमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे। PM मोदी यांनी ट्विट करून सांगितलं की औरंगाबादमध्ये झालेल्या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्याबद्दल मीही दुःखी आहे। PM मोदी यांनी या घटनेबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची तपासणी करण्याबाबत सांगितलं आहे। कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात मजूर अडकले आहेत। कित्येक ठिकाणाहून हजारोंच्या संख्येनं मजूर पायी प्रवास करून आपल्या गावाला जात होते। अशामध्ये रात्री थांबण्यासाठी शेकडो मजुरांनी रेल्वे ट्रॅकचा आधार घेतला।